गाने ट्रेंडिंग आप एंजॉय कर रहे हैं, ट्रेंडिंग तो वो लोग भी हो जाते हैं जिनके नाम पर कोई रिकॉर्ड दर्ज हो जाता है। आपके आसपास भी कोई ऐसा होगा ना जिनमें ऐसा कुछ तो है जिसको लगता है कि यार आप ना इसके ऊपर अपना रिकॉर्ड बना लो।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर सध्या महक तुमच्यासोबत आहे। आणि आत्ता जो एक कॉल मला आला होता ना, त्याच्यामध्ये म्हणजे अशा प्रकारचा रेकॉर्ड ऐकून मीच अगदी चाट पडली
आहे। मला एक लहाने सर म्हणून शिकवायला होते बघ, त्यांना मुलगी झाली आणि मुलगी झाली म्हणून अगदी सगळे नाराज होते। तर त्यांनी जन्मलेल्या बाळाला लगेच म्हणजे ते खूप खुश होते, बाकी नाराज होते।
अच्छा,
तर त्यांनी जन्मलेल्या बाळाला लगेचच पोहायला शिकवायचा निर्णय घेतला। हो, म्हणजे जन्मलेल्या नंतर 2 दिवसाचं बाळ पोहायला लागलं असं त्यांचं म्हणणं होतं। तर मग त्यांनी खूप अथक प्रयत्न केले तिला स्विमिंग शिकवायला। एक हौद बांधा दारामध्ये, तिला पाण्यात टाकलं की तिला श्वासाचं ज्ञान शिकवलं लहान बाळाला। त्यांचं म्हणणं होतं की बाळ आईच्या पोटामध्ये पण शिकतच ना, पोहतच असतं कारण तिथे पण पाणी असतं। मग त्यांनी इतकं तिला पोहायला शिकवलं, तर 3 महिने 12 दिवसाची त्यांची मुलगी जवळपास 12-15 मिनिट पाण्यामध्ये पोहली रेकॉर्ड आहे। लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ऑलरेडी तिचं नाव आहे नोंदलेलं।
बापरे, हे खूपच कमाल आहे।
ती फक्त 3 महिने 12 दिवसांची होती आणि आता ती एक खूप चांगली स्विमर आहे। सरांचं म्हणणं आहे की मुलगी झाली म्हणून मी कधी नाराज नाही झालो, मला तिला चॅम्पियनशिप मध्ये उतरवायचं आहे आणि पुढे जाऊन तिनं भारतासाठी गोल्ड मेडल जिंकावा अशी माझी इच्छा आहे।
यार ये तो सच वाला रिकॉर्ड हो गया, पर आपके पास भी कोई ऐसा होगा ना जिसमें ऐसा कुछ तो है जिसका रिकॉर्ड बन सकता है, म्हणजे मग ती छोटीशी छोटी गोष्ट असली तरी सुद्धा। काय आहे असं तुमच्या आसपास किंवा तुमच्यामध्ये ज्याचा रेकॉर्ड होऊ शकतो, म्हणजे तासनतास फोनवर गप्पा मारणं सुद्धा रेकॉर्ड होऊ शकतो, नाही का? सांगा मला, कॉल करा 9607007935 डायल करून। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।